हरिः ओ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नमो भगवते रुद्राय। ॐ नमस्ते रुद्रमन्यव उतोत इषवे नमः। नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यामुतते नमः। यात इषु शिवतमा शिवं बभूवते धनुः। शिवाशरव्या यातवतया नो रुद्रमृडया। याते रुद्र शिवा तनूरघोरा पापकाशिनी। तया नस्तनुवाशन्तमया गिरिशन्ताभिचाकशीः। यामिषुं गिरिशन्तहस्ते बिभर्षस्तवे। शिवां गिरित्रतां कुरु माहिगंसिः पुरुषं जगत। शिवेन वचसा त्वा गिरिशाच्छा वदामसि। यथा नः सर्वमिज्जगदयक्ष्मगं सुमना असत। अध्यवोचदधि वक्ता प्रथमो दैव्योऽभिषक। अहीगंश सर्वाञ्जम्भयन्तः सर्वाश्रयातु धान्यः। असौ यस्ताम्रो अरुणौ तबभ्रुः सुमङ्गलः। ये चेमाङ्गम् रुद्रा अभितो दिक्षु श्रिता सहस्रशो वैशागम् हेड ईमहे। असौ यो वसर्पति नीलग्रीवो विलोहितः। उतैनम् गोपा अदृशन्नदृशन्नु दहार्यः। उतैनम् विश्वा भूतानि सदृष्टो मृडयाति नः। नमो अस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीडुषे। अथो ये अस्य सत्त्वा नोऽहं तेभ्यो करन्नमः। प्रमुञ्च धन्वनसुभयोरार्ज्ञियोर्ज्याम्। याशते हस्त इषव पराता भगवो वपा। अवतत्यदनुस्त्वगम् सहस्राक्षशतेषुधे। निशीर्य शल्यानामुखा शिवो नः सुमना भव। विज्जम् धनुः कपर्दि नो विशल्यो बाणवागम् उत। अनेशन्यस्येषव आभुरस्य निषङ्गतिः। याते हेतिर्मीडुष्टमहस्ते बभूवते धनुः। तयास्मान् विश्वतस्ममयक्ष्मया परिभुजाम्। नमस्ते अस्त्वायुधायानातताय धृष्णवे। उभाभ्यामुतते नमो बाहुभ्याम् तव धन्वने। परिते धन्वनो हेतिरस्मानृणक्तु विश्वतः। अथो यैषु धिस्तवारे अस्मन्निधेहितम्। नमो हिरण्यबाहवे सेनान्ये दिशाञ्च पतये नमो। नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यः पशूनाम् पतये नमो। नमः सस्पिञ्जराय त्विषीमते पथीनाम् पतये नमो। नमो बभ्लुषाय विव्याधिने नाम्नाम् पतये नमो। नमो हरिकेशायोपवीतिने पुष्टानाम् पतये नमो। नमो भवस्य हेत्यै जगताम् पतये नमो। नमो रुद्राय तताविने क्षेत्राणाम् पतये नमो। नमः सूताय हन्त्याय वनानाम् पतये नमो। नमो रोहिताय सपतये वृक्षाणाम् पतये नमो। नमो मन्त्रिणे वाणिजाय कक्षाणाम् पतये नमो। नमो भुवन्तये वारिवस्कृताय औषधीनाम् पतये नमो। नम उच्चैर्घोषाय क्रन्दयते पत्तीनाम् पतये नमो। नम कृत्स्नवीताय धावते सत्त्वनाम् पतये नमः।
श्री राम। परमपूजनीय स्वामीजींनी मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात नागपूर येथे जे साधना शिबिर घेतलं त्यातील अहिंसा या ज्ञानलक्षणावरती त्यांची प्रवचनं झाली। त्या प्रवचनातला शेवटचा भाग आज आपण ऐकणार आहोत।
काय होत आहे, काय होते काही सांगता येत नाही। काहीतरी होते मला खबरल्यासारखं होत आहे। और छाती धर धर के कहते हैं तपास लगाई है माल सामता है कि ये तुम्हारे की असर करा या दोन गोया गया एक धूप लागल्यानंतर घ्या म्हणजे सकाळी उठायचं आधी काही सांगताच येत नसेल हजार काय होतोय तू देशील औषध तसं कमी कमी उपहार असतो शंका अडवणूक ज्याला म्हणू असं बोलणं वाचलं तर की तो म्हणजे त्याचा करतो म्हणून की हे हृदयेश्वरी असं म्हणतो माझं तुझ्यावर खरं खरं प्रेम आहे पण एवढं खरं की त्या लक्ष्मीकांतासारखा मी तुला मोठ्या मोठ्या मोटारगाडीतून फिरायला मात्र घेऊन जाणार नाही आणि महागड्या हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जाणार नाही आणि सारखा सारखा सिनेमाला घेऊन जाणार नाही जाऊ शकणार नाही तर ती म्हणते की तुम्ही माझ्यासाठी करू शकाल का म्हणतो की तुझ्यासाठी मी जीव देखील द्यायला तयार आहे तो म्हणतो ती म्हणते एवढं नको पण त्या लक्ष्मीकांताचं एवढं पत्ता मला द्या याला काय म्हणायचं मी त्याची अडवणूक केली म्हणायचं त्या प्रतारणा केली म्हणायचं आईसाही कोणे एके वेळे भितरले मी कृपेचे बळे उघडवणी डोळे दृष्टी घाली तरी चंद्र बिकवणी धारा निखता नवती गोचरा तरी एक सरे चकोरा निघती डोंबे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अशी ही व्यक्ती कधी एखाद्या वेळेला आत असलेल्या कृपेच्या बळाने भितरलेली कृपेचे बळे उघडवून या डोळे दृष्टी घाली कोणाकडे जर पाहिली तर चंद्रबिंबवणी धारा निघता नवळी गोचरा चंद्रबिंबातून अमृताच्या धारा बाहेर पडतात असं म्हणतात पण आपल्याला त्या दिसत नाही आपल्याला त्या गोचर होत नाही पण एकसरे चकोरा निघती बहुते तो चकोर आनंदाने नाचायला लागतो तैसे प्राणी असी होईये जरी तो कधी वाचू पाहे तया अवलोकनाची सोये कुर्मी ही नेणे तो ज्यांच्याकडे प्रेमाने पाहिली त्याच्या अवलोकनाची जी पद्धत आहे ती पद्धत कासवी देखील कमी पडेल असं म्हणतात की कासवी आपल्या पिलांना आपल्या दृष्टीतून दूध पाजते पाजते जीवनावश्यक ज्या गोष्टी आहेत त्या पुरवते कासवी दृष्टी ही विशेष दृष्टी समजली जाते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की त्या ज्याच्याकडे तो पाहतो त्याला जे काही समाधान होतं ते असं असतं की त्याच्या अवलोकनाची जी जे सामर्थ्य आहे ते कासवी देखील जाणत नाही जाणू शकत नाही मला स्वामीजींच्या दृष्टीची आठवण होते किंबहुना इथली देखी जयाची भूताची करही देखती तैसेची ते आता नको मला असं वाटत या आयुसा या गुणावर ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ओव्या आहेत त्या सगळ्यात जास्त आहेत आणि आचार्य वाचनावर पण एक झलक म्हणून वांगी दाखल मी पण आता याच्या पुढे त्यांनी जे वर्णन केलेलं आहे ते तुम्ही घरीही वाचू शकाल पण असं हळुवार जीवन ज्याचं आहे ज्याचं मन हळुवार आहे ज्याची दृष्टी हळुवार आहे ज्याचं बोलणं हळुवार आहे जसं चालणं हळुवार आहे, जसे हात व्यापार करतात तेही हळुवार आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याचे निर्व्यापार असतात, हात त्याचे व्यापार जणू करतच नाही, आणि जर केले तर त्यांना एकच माहीत असतं की जे जोडी करतील, जे जोडले जातात, असं पुढे वर्णन आलेलं आहे. पण मला जे सांगायचं होतं या प्रवचनांच्या माध्यमातून ते सांगून झालं असं मला वाटतं. तुमच्या सदनामध्ये जे वर्षभराचं माप मला टाकायचं असत तेही मी गुरुसेवा म्हणून करतो. तुम्हाला सांगायचं म्हणतात तो यावर्षी पुरताचा संदेश हे माझं आजचं या साधना शिबिरातलं शेवटचं प्रवचन आहे. उद्या मुलाखतीचा कार्यक्रम आहे. उद्या सकाळी गुरु पौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या वेळेला मी आनुषंगिक साधना घेणार आहे, म्हणून या प्रवचनाला मी शेवटचं प्रवचन म्हणालो. त्याचा शेवट ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दांनी केल्यामुळं खरंच सद्गतीत करणारा आणि हळुवार करणारा असं झाला. अशा प्रकारे हे जे गुण आहेत त्या गुणांचं जितकं चिंतन आपण करू आणि अंगी बुरवण्याचा प्रयत्न करू, आणि एका बाजूने अभ्यासातून मिळणारी शांती, ज्ञानातून मिळणारी शांती, ध्यानातून मिळणारी शांती आणि कर्मभावातून मिळणारी शांती, हा तर अखंड उद्योग आपल्याला करायचा आहे. कारण आपण नेहमीच कर्म करणार, त्याला फळ चिकटलेलं असणार, त्याच्यापासून अलिप्त होण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे आणि आत्मचौतिक शांती मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ते तर आपल्याला करायचंच आहे की ज्याच्या योगाने हे गुण सहज पाळतात असं ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे. म्हणून एका बाजूनी साधनेनी हे प्राप्त करणं आणि दुसऱ्या बाजूनी आगांतुक रीतीने या गुणांचा अभ्यास करणं, या दोन्ही गोष्टी आपल्याला जमेल तेवढ्या आपण करत राहू. पुढच्या वर्षी मी येतच आहे. पुढचं सांगायचं
तत्वज्ञानी संत तो सत्कविवर प्राप्त गुरु ज्ञानमेव भगवंत. ॐ ईशावास्यं इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन पुञ्जीभाः
हरि 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 स्वामी जी. ही प्रवचन आपण 10-10 मिनिटं करून अशी 2 महिन्यामध्ये ऐकली. ही परत लावल्यामुळं तुम्ही प्रथम ऐकली आणि मी सांगितलं तेव्हा आपण ऐकत असतोच, त्यामुळे मी दुसऱ्यांदा ऐकली असं म्हणेन. आज आपल्या इथं पुष्पाताई आलेले आहेत, जवळीकर आलेले आहेत. या पुष्पाताई पुढे या. मी तुम्हाला आज एक प्रश्न विचारणार आहे, बरं का पुष्पाताई? तुम्हाला प्रश्न असा विचारणार आहे की तुमचे आणि प्राचार्य शिवाजीराव भोसले यांना यांचे फारच जवळचे संबंध होते आणि तेव्हा शिवाजीराव भोसले हे फार प्रख्यात वक्ते होते. सगळ्या महाराष्ट्राला प्रबोधन करण्याचं काम खरं म्हणजे त्यांनी केलं. ते फलटणला प्राचार्य म्हणून काम करत असत आणि पुष्पाताईंचा आणि त्यांचा परिचय होता. आम्हाला बारामतीला शिवाजीराव भोसल्यांना ऐकायचं म्हणजे अगदी सहज होतं, अगदी सहज. अनेक छोट्या छोट्या कार्यक्रमामध्ये देखील शिवाजीराव भोसले सहज येत असत प्रेमानी. त्या गावावरच्या दोन फलटण आणि बारामती या गावामध्ये जे संबंध होते त्यामुळं आणि व्याख्यानं देत असत. पण पुष्पाताई शिवाजीराव भोसल्यांना स्वामीजींकडे घेऊन आल्या, हो की नाही? तर तुम्ही घेऊन आलात त्याच्या आधीची थोडी पार्श्वभूमी शिवाजीरावांच्या आणि तुमच्या संबंधाची आणि स्वामीजींकडे आल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया आणि पुढचा काही थोडासा घटनाक्रम असा तुम्ही सांगावा असं मी तुम्हाला म्हणेन.
मी पूर्वीपासून वारकरी संप्रदायामधल्या अनेक मंडळींचं निरूपण ऐकत असे. जसं बालपणापासूनच या प्रांगणामध्ये वावरत असल्यामुळे अनेक खूप मोठमोठ्या लोकांचीही व्याख्यानं प्रवचनं मी ऐकली आणि आमच्या बारामतीमध्ये मुक्तिगाथा महामानवाची अरविंद बाबूंवरचं त्यांनी लिहिलेलं जे पुस्तक होतं त्याच्यावरची त्यांची त्या पुस्तक लिहिण्यापूर्वीची त्यांची प्रवचनं जी होती व्याख्यानं जी होती ती बारामतीमध्ये MES हायस्कूलच्या त्या प्रांगणामध्ये होती. हो, तर ती मी ओळीला ऐकली आणि ऐकल्यानंतर त्यांना एक पत्र लिहिलं आणि त्या पत्राच्या खाली पूर्वीच्या काळामध्ये मोबाईल वगैरे फारसे नव्हते, मग त्या पत्रामध्ये मी तिकीट खाली लावून की मला उत्तर पाठवावं या ह्याने मी त्यांना लिहिलं खाली. आणि ते पत्र लिहिल्यानंतर बरेच दिवस गेले. खरं म्हणजे त्याही नंतर मी ज्या हायस्कूलमध्ये सर्व्हिस करत होते माळेगावच्या तिथे ते व्याख्यानाला आले होते. आमच्याकडे माळेगाव फॅक्टरीच्या कारखान्यावरती दरवर्षी गणपती उत्सवात त्यांची सलग 3 दिवस ओळीनं व्याख्यान होत असत. मी तीही ऐकत असे तिकडे जाऊन. आणि मग त्या व्याख्यानानंतर आमच्या शाळेमध्ये जे मुख्याध्यापक होते त्यांचा चांगला परिचय होता, त्यांचा आपल्या स्वामींशीही खूप चांगला परिचय होता. तेव्हा त्यांनी त्यांना बोलवलं आणि ते म्हणाले तिथे बसा तर तुम्ही आतमध्ये जाऊन. पण परिचय नसल्यामुळे त्यांच्यासमोर आपण जाणार कसं म्हणून मी काही गेले नाही, नुसतं लांबूनच त्यांना पाहिलं आणि म्हटलं यांनी आपल्याला पत्राचं उत्तर दिलं नाही, बहुधा त्यांच्यापर्यंत ते पोचावं किंवा आपण उत्तर द्यावं इतकं काही आपण मोठे आहोत किंवा निदान त्या पात्रतेचे तरी आहोत असं त्यांना वाटलं नसावं आणि म्हणून त्यांनी दिलेलं नसेल उत्तर. मग त्याच्यानंतर मी स्वामीजींकडे आले आणि स्वामीजींकडे आल्यानंतर मी अनुग्रहासाठी म्हणून थांबले होते जरा आणि त्या दरम्यान त्यांची तिथे व्याख्यानं होती. मग तिथे त्यांनी कुणाला तरी विचारलं आणि मग त्यांनी सांगितलं की याच हायस्कूलमध्ये ते आहेत आणि म्हणून आमच्या जे प्राचार्य होते त्यांना खूप आश्चर्य वाटलं की यांचा पत्ता ते कसं काय विचारतायत म्हणून. मग त्यांनी सांगितलं की आमच्याकडे त्या सर्व्हिस करतात वगैरे असं आणि मला आल्याबरोबर त्यांनी सांगितलं की प्रथमतः जाऊन प्राचार्यांना भेटा, म्हणजे लोक त्यांना जाऊन भेटतात पण त्यांनी तुम्हाला भेटण्यासाठी बोलवलंय तेव्हा अजिबात उशीर करू नका. मग त्यानंतर मी त्यांना लगेच कळवलं, त्यांनी मला वेळ दिली आणि त्याप्रमाणे गेले. त्या काळी फलटणमध्ये टांगे असत आणि आमच्या बारामतीहून कॉलेजची सगळी मुलं तिथे खूप चांगले चांगले सिनेमे लागत असल्यामुळे सिनेमा पाहण्यासाठी म्हणून फलटणला जात असत. पण मी प्राचार्यांना भेटण्यासाठी म्हणून गेल्यानंतर मी असं तिथे बघितलं की स्टँडला उतरल्यानंतर मी असं विचारलं त्यांना, ते ब्राह्मण गल्लीत राहत असत त्या काळी, आणि त्या टांगेवाल्यांनी बरोबर मला तिथे आणलं. तर मी त्यांना आल्यावर म्हटलं की बघा तुम्ही किती म्हणजे प्रसिद्ध आहात की त्याला नुसतं सांगितल्याबरोबर मला फलटणची काहीच माहिती नाहीये. तर ते म्हणाले असं समजू नका, जर कदाचित एखाद्या आणखीन दुसरे तिथे जांभार असता त्याला तुम्ही विचारला असतं तर तो सांगू शकेल असं नाही. प्राचार्य सगळ्यांना माहीत असतील असं नाही, तुमचा योगायोग म्हणून त्यांनी तुम्हाला इथपर्यंत आणलं. पण तिथे त्यांच्याकडे मी गेल्यानंतर ते जे माझ्याशी बोलले त्याच्यात मला असं अजिबात वाटलं नाही की मी त्यांना पहिल्यांदा भेटते आणि एवढ्या मोठ्या माणसाला मी भेटते आहे म्हणून. अतिशय सहजपणे आपण संवाद साधतो तस तसं ते बोलत राहिले आणि म्हणून त्याच्यानंतर त्यांचा माझा पत्रव्यवहार सुरू झाला. आणि ते जेव्हा जेव्हा असं सहजच मला असं मनामध्ये वाटलं की जसं मला मध्यंतर याचं उगाचच वाटलं की स्वामीजींनी मला विचारावं कधीतरी की बाबा प्राचार्यांचा तुमचा कसा संपर्क आला तो त्यांनी पूर्ण केला, तशा पद्धतीनं मला असं उगाचच वाटायचं बरं का. तर मी त्यांनी मला
तिकडचं सांगितलं असतं तर मी कधीच विचारलं असतं.
आणि त्यामुळे मी त्यांच्याशी बोलत असताना अरविंद बाबूंच्या त्या सगळ्या परिसरात मी कधी गेलेली नाहीये, पण त्यांचं जे सगळं ऐकलं मी आहे सांगणं त्यांचं, तर त्यावेळी मला तिथे असल्यासारखं वाटलं. त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या मी आणि मी म्हटलं त्यांना मनामध्ये असं की आता हे बारामतीला जर आले तर आपण त्यांना म्हणावं की माझ्या घरी या म्हणून. पण ते मला माहीत होतं की कुणाकडे फारसे जात नाहीत, कुणाशी संपर्क फारसा ठेवत नाही असं ऐकून सगळं माहीत असल्यामुळे मी माझा विचार मनातच ठेवला. पण निघताना ते असं म्हणाले की मी बारामतीला आलो की प्रत्येक वेळी तुमच्या घरी आल्याशिवाय जाणार नाही. आणि मला इतकं ते आश्चर्य वाटलं, मी खूप आनंदाने घरी आले आणि आल्यानंतर थोड्याच दिवसामध्ये बारामतीमध्ये त्यांचं व्याख्यान होतं. आता स्वामीजी म्हणाले तसं किती छोटे छोटे कार्यक्रम जरी असले तरी प्राचार्यांना नेहमी बारामतीत बोलवलं जायचं. म्हणून मला काही ते वाटलं नाही, मी आपलं म्हणलं ठीक आहे पण आपण बोलूया तरी त्यांना, म्हणजे निदान ते येतो असं तरी म्हणतील. आणि म्हणून मी त्या काळी त्यांना सांगितल्यानंतर त्या व्याख्यानाला गेले. आता पूर्वीच्या काळामध्ये सगळीच आमच्याकडे रिक्षेची फारशी सोय नसायची, त्या काळी माझ्याजवळ वाहन नव्हतं. मग ते आल्यानंतर ते संपल्यावरती त्यांना भेटण्यासाठी इतकी प्रचंड गर्दी असायची, त्यातून ते भेटतील असं काही आपल्याला वाटायचं नाही. त्यांनी सांगितलं जरी असलं तरी त्यांना पत्ता माहीत नाही, त्यांना आपण घेऊन जायला पाहिजे. हे सगळं असल्यामुळे मी त्यांना नुसतं तिथे बघितलं आणि त्यांनी मला पाहिल्यानंतर हाक मारली आणि ते म्हणाले ठीक आहे हे कार्यक्रम सुटला की मी बरोबर येतो, मला फक्त कोण सांगा, मला माहीत आहे हायस्कूल जे आहे त्याच्यामध्ये ते कर्मवीरांच्या बरोबर आलेले होते, त्यांना ते सगळं माहीत होतं. आणि असं असल्यामुळे ते म्हणाले त्याच्या समोर आहे की फक्त तुम्ही उभे राहा, आता मी फोन करतो मग तुम्ही असं वगैरे काही त्या काही शक्य नव्हतं. तर मी ते सुटल्यानंतर ताबडतोब आले बारामतीमध्ये घरी आणि त्याच्यानंतर बराच वेळाने ते आल्यावर तिथे मी उभे राहिले. त्या काळी शाहू हायस्कूलच्या पुढे लाईटही नव्हते, म्हणजे लाईटचं कनेक्शनच नव्हतं नगरपालिकेचं, त्यामुळे कंदील स्टँड ज्याला म्हणतो अशा पद्धतीनं ते घरामध्ये असल्यामुळे मी कंदील घेऊन तिथे उभे राहिलेले होते फाटकाजवळ. ते आले आणि मग त्यांना त्या कंदिलाच्या उजेडात घेऊन मी घरामध्ये आले. तुम्ही म्हटलं बघा इथे लाईट वगैरे काही नाही पण तुमचा प्रकाश आहे त्यामुळे मला इतर प्रकाशाची गरज नाहीये. मग त्यांनी पाहिलं बोलले वगैरे माझ्या वडिलांना असं विचारलं की यांना तुम्ही एवढं शिकवलं ते तुम्ही शिकवलं का त्या शिकल्या, म्हणजे त्यांची इच्छा होती अशी, कारण मी त्यावेळी एमएड झालेले होते. त्यांना खूप कौतुक वाटलं, बसले बोलले. आमच्या घरच्यांनाही इतकं आश्चर्य वाटलं, फक्त काय की ते काही खात नसत कधी, फक्त चहा पित असत. अगदीच कोणी आपण आग्रह केला म्हणजे काय असं माहित नाही, पण मग ते त्यांच्या आग्रहासाठी थोडंसं खाणार पण फारसं ते खात कधी नसत, पण चहाला ते कधी नाही म्हणत नसत. मग चहा पाणी वगैरे झालं आणि मग मी त्यांना पोहोचवलं तिथे. ते म्हणाले पहा मला पूर्वीच्या सगळ्या आठवणी झाल्यावर का ह्या परिसरातल्या, आता कधीही मी आलो की तुम्ही मला सांगायची गरज नाही, मी बरोबर तुमच्या घरी येईन. आणि खरंच तो शब्द पाळून ते सतत इतके येत राहिले की जेव्हा ते मराठवाडा विद्यापीठामध्ये होते तेव्हा तिथे कुलगुरू म्हणून ते होते. आणि म्हणजे स्वामीजींना माहीत असेल तो शाहू हायस्कूलचाच भाग, आता मी जिथे राहते त्या पुढे त्या ख्रिश्चन कॉलनीच्या अगदी पहिल्याच भागामध्ये मी राहत होते. तिथे एक मिशन हायस्कूल आहे, तिथे पण एक प्राचार्य जे होते वाघमोडे म्हणून, त्यांनाही अतिशय त्यांचा आदर. त्यांनी असं सांगून ठेवलं की यांना काही निरोप द्यायचा असेल तुम्ही माझ्याकडे फोन करा. तर ते स्वतः वाघमोडे म्हणून जे प्राचार्य होते कधीही त्यांचा फोन आला तर मला सांगायला स्वतः तिथे येत असायचे, इतकं त्यांना ते आश्चर्य वाटायचं. मग तिथून त्यांच्याही कडे ते गेले ना, म्हणजे माझ्याकडे आल्यामुळे वाघमोडे साहेब म्हणाले माझ्याहीकडे ते आले म्हणून मी फोन येऊन तुम्हाला सांगितला, त्याचा आनंद मला मिळाला ना, नाहीतर मी बोलवलं असं तर ते माझ्याकडे आले नसते म्हणाले. मग तिथून ते येत असायचे तेव्हा मी इथे तिथे बारामतीला एकटीच होते आणि माझी आई भावाकडे तिथे खोपोळीत असायची. मग त्यावेळेला येणार ते आले मी दुपारी असे वाचत पडलेले होते आणि मला काही कळवलं नव्हतं, काही माहीत नव्हतं. त्यांनी दारामध्ये आले आणि नुसतं टकटक करून म्हणाले, मराठवाडा विद्यापीठाचा कुलगुरू तुमच्या दारी आलेला आहे पुष्पाताई. मला काही कळेच ना, म्हणजे आपल्या मनात कधी विचार असतोस वगैरे. मी पाहिलं मग त्यांनी बोर चिंचा वगैरे तिकडची मला घेऊन आले होते. ते म्हणाले तिकडे आमच्या याच्यामध्ये आहे विद्यापीठामध्ये, तुम्ही एकदा या कधीतरी आलात. तर तसं काही योग आला नाही, ते 4-5 वर्ष तिकडे होते. पण ते म्हणजे एवढ्या व्यस्त कार्यक्रमामधून सुद्धा येत असत हे पूर्वजन्मीचं सुकृत ज्याला म्हणतो काही. आणि मग जेव्हा मी म्हटलं की मला खूप इच्छा होती, मी तुमच्याकडे गुरु म्हणूनच पाहत होते, पण मला एक चांगले गुरु मिळाले बरं का, आणि म्हणून मी सरांना पत्र लिहिलं आणि सगळं स्वामीजींच्या बद्दलचं कळवलं. तर ते म्हणाले खूप चांगल्या जागी तुम्ही गेलेले आहात, याचा मला खूप आनंद आहे. एवढंच त्यांनी मला सांगितलं. आणि मला माहीत आहे ते म्हणून तुम्हाला कसं माहीत असतील, तर आपल्याकडे कांचन त्यांच्याकडे जात असायचे, तर तिनं बहुतेक त्यांना नेलेलं असावं, कारण त्यांनी स्वामीजींच्या सगळ्या घराचं वर्णन मला
रामकृष्ण आश्रमात यायचे तेव्हा कांचन त्यांना जाऊन
त्यांनी मला
कांचनचं फार चांगले संबंध.
हो हो. तर मग ते म्हणाले इथे माऊली आहे वगैरे असं सगळं वर्णन करून त्यांनी मला सांगितलं. तर म्हणजे मी तुमच्या आधीच स्वामीजींकडे जाऊन आलोय. तर मी म्हटलं बरं झालं, माझा आणखीन मोठा वशिला झाला म्हटलं बरं का तुमच्यामुळे. मग तिथे त्यांनी आल्यानंतर मी म्हटलं एकदा परत, तर ते म्हणाले हो मी तुमच्या बरोबर येईन लगेच. आणि मग पुण्यामध्ये जेव्हा आले ते तेव्हा स्वामीजींना मी सांगितलं. स्वामीजी म्हणाले वा चांगली गोष्ट आहे, सांग त्यांना वेळ. मग आम्ही त्यांना घेऊन आलो. मला असं वाटतं सप्रे काका असतील त्यावेळेला. पण स्वामीजी म्हणाले तर स्वामीजींच्या जवळ ते बसले नाही. मला आठवते माझ्या अपार्टमेंटमध्ये एका खुर्चीवरती ते बसले होते तिथे आणि स्वामीजींशी खूप बोलत होते. स्वामीजी पण मनमोकळेपणाने दोघांचे विनोद चालू होते आणि मला नेहमीच मी आले की स्वामीजी सारखं म्हणत असायचे की अगं माझ्यात आणि प्राचार्यांच्यात खूप साम्य आहे. ते पण संत साहित्यामध्ये अवगाहन करतात, त्यांचाही स्त्रियांच्याविषयीचा फार सॉफ्ट कॉर्नर आहे असा त्यांच्या अंगामध्ये जो विनोद आहे तसाच माझ्याही निरूपणामध्ये किंवा माझ्या बोलण्यामध्ये विनोद आहे, हे आमच्यामध्ये साम्य आहे. पण पहा तरी मोठे तर प्राचार्य असं मुद्दा म्हणायचे आणि हसायचे. ते असं 2-3 झालं. दुसऱ्यांदाही मला वाटतं मी एकदा त्यांना घेऊन आले होते आणि नंतर मग ते म्हणाले तुझ्या प्राचार्याला असं सांग की आमचा हुजूर पागेमध्ये कार्यक्रम आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही एका व्याख्यानाला यावं म्हणून.
पुष्पाताई तुम्ही सांगताय ना तर ते भागेश्वर निवास मधलं आहे बरं,
माया अपार्टमेंट मध्ये नंतर आले ते. पण माया अपार्टमेंट मध्ये सुद्धा स्वामीजी एकदा आले, स्वामीजींकडे एकदा आलेले
बरोबर.
तर मग त्याच्यानंतर ते पहिल्यांदा जेव्हा झाले तेव्हा भागेश्वर निवास मध्ये होते. नंतर इकडे जेव्हा आलो त्यावेळेला मला वाटतं आपलं हे हुजूर पागेचं झालं त्यावेळी तिथेच होते
तेव्हा भागेश्वर निवास मध्ये स्वामी.
मग त्यानंतर मला वाटतं त्यावेळेला आपटे काका होते माझ्या बरोबर आणि इथे टिळक स्मारकला त्यांचे कार्यक्रम असायचे. मग ते म्हणाले त्यांना आठवण केली का सांगितलं का. तर मग दुसरं आपल्याकडे कोणीतरी विचारलं त्यांनीच म्हणजे तो प्रयोग केला त्या गेल्या असं काहीतरी निरोप त्यांना सांगितलं. मग त्यांच्याकडून सांगितलं म्हणल्यावर म्हणलं काही हरकत नाही तरी आपटे काका मला असं म्हणाले की नाही आपण एकदा जाऊया म्हणून त्यांच्याकडे. तर टिळक स्मारकला आम्ही काही म्हणजे तिथले मेंबर वगैरे नव्हतो, त्याला तिकीट मला वाटतं असायचं असं काहीतरी त्याच्या. तर आम्ही दोघे संपत असताना मी तिथे गेलेले होते. आम्ही बाहेर थांबलो तर इतकी प्रचंड गर्दी होती. मग आपटे काका म्हणाले त्यांना भेटणार कसं. मग तिथले जे लोक होते त्यांनी म्हणाले आता पायरीपर्यंत सगळे लोक त्यांच्याशी बोलत आले, आता वर कुणीही यायचं नाही. आणि मी एक 2-3 पायऱ्या चढून आपटे काकाला म्हणलं आपण उभं राहूया. ते म्हणाले ते बघतील भेटतील का आपल्याला. मी म्हटलं हो त्यांनी पाहिलं पाहिजे फक्त आपल्याकडे, म्हणजे आपण इथे आहोत त्यांना माहीत नव्हतं ना. त्यांनी पाहिलं आणि तिथे आल्याबरोबर ते म्हणाले चला माझ्याबरोबर चहा प्यायला. मग आम्ही त्यांच्यावर आत गेलो त्यामुळे आम्हाला कुणी बाजूला ढकललं नाही किंवा यायचं नाही सांगितलं नाही. त्यांच्याबरोबर आम्ही दोघेही थांबलो चहा प्यालो. आपटे काकाने खूप गप्पा मारल्या आणि मग उद्या कसा येणार वगैरे त्यांना सांगितलं. तिथेही त्यांना एक कुणीतरी बकुळीचा गजरा दिला. ते म्हणाले एक ग्रस्त असे आहेत की माझी जिथे जिथे व्याख्यान असेल तिथे तिथे ते येतात आणि दरवेळी हा गजरा बकुळीच्या फुलांचा मला दिलेला असतो. मला असं वाटतं की म्हणाले तुमच्या नावात जे पुष्प आहे त्यामुळे हे तुमच्याकडेच राहू द्या असं म्हणून मला त्यांनी दिलं. मी तेव्हा आपल्या स्वामीजींच्या समोरच राहत होते, तारा वगैरे माझ्याबरोबर होते, त्यांच्या फुडीतच मी तिथे असायची. एक एक त्या काळी आपण एक विद्यार्थी असतो आणि गुरुंनी आपल्याला थोडं जरी काही म्हटलं तरी केवढी आपुलकी केवढं प्रेम वाटतं असं प्रेम त्यांच्याकडून मला खूप मिळालं. मी म्हटलं त्यांना असं की ते नेहमी म्हणायचे, तर मी म्हणायची मी अहो एकलव्य शिष्य आहे तुमची जरी काही बाकीचं नसलं तरी. पण त्या काळी फिलॉसॉफी हा एक विषय मला खूप आवडत होता आणि बारामतीच्या कॉलेजमध्ये तो नव्हता, फलटणच्या कॉलेजमध्ये होता. पण फलटणला जाऊन ते करावं असंही काही त्यावेळेला नव्हतं. मग त्याच्यानंतर तो विषय सोडून आमच्याकडे एक मराठीचे प्राध्यापक होते डॉक्टर आकोळे म्हणून, ते खूप विद्वान आणि खूप चांगले होते. त्यांचाही स्नेह प्राचार्यांच्या समवेतच मला खूप चांगला मिळाला. ते दोघे एकमेकांशी बोलत असत आणि एकमेकांच्या मध्ये हा विषय जेव्हा निघायचा तेव्हा तेही मला पत्राने कळवायचे की मला प्राचार्य भेटले, तुमचा विषय निघाला होता, आम्ही असं बोललो त्याबद्दलचं, असं सगळं सांगत असायचे. आणि मग मी म्हणायचे की मला फलटणला त्यावेळी जर आले असते तर तुम्ही मिळाला असतात, पण आता तुम्ही प्राचार्य आकोळे यांच्याकडे येतात त्यामुळे तुम्ही दोघांचंही प्रेम मला भरपूर मिळतं. स्वामीजींकडनं मिळालं त्याच्यानंतर, म्हणजे त्यांनी इतकं प्रेमानं स्वामीजींनाही स्वीकारलेलं होतं. स्वीकारलं म्हणण्याचा याचा अर्थ, तसे ते फार हे होते, कुणाबरोबर पटकन ते सहभागी होत नसत, कुणाकडे ते येत नसत. मी एकदा म्हटल्यानंतर ते म्हणाले, अरविंद बाबू आणि विवेकानंद यांच्या चरणी नम्र असलेला हा साधक असा साधक आहे, मला कुठेही काही जाण्याची गरज नाही आणि मला याच जन्मात मुक्ती मिळावी असं तर अजिबात वाटत नाही म्हणाले. त्यामुळे असं कुणी जर त्यांना काही बोलवलं आणि म्हटलं तर जात नसत, पण तरी उपळेकर काका फलटणला जे होते त्यांच्या तिथे जात असायचे, म्हणजे तसे ते जायचे सगळीकडे आणि त्याही लोकांच्या मध्ये आनंदाने सहभागी होऊन त्यांच्यामध्ये काय आहे ते पाहत असायचे. मग आपल्याकडच्या वाटवेवाई सगळे, म्हणजे तिथे जाणारे बरेच लोक जे होते ते त्यांच्या संपर्कात येत असायचे, ते काय म्हणतात, त्यांच्याबद्दल कोण काय बोलतं हे सगळं ऐकून याच्याबद्दल ते माझ्याजवळ बोलत असायचे. आणि मग बोलताना आमच्या बारामतीमध्ये भवानीनगरला एक कार्यक्रम जेव्हा आपले सगळे साधक मंडळी आले ती आनंद यात्रेला, त्याच्यामध्ये एका ठिकाणचे बागायतदार त्यांच्या शेतामध्ये हुरड्याचा कार्यक्रम आम्ही ठेवला होता, त्यालाही ते असं म्हणाले की माझ्या समवेत तुम्ही चला, कारण तिची सगळी मंडळी तिथे भवानीनगरला होती, तिथेही आम्ही गेलो, मग तिथे ही सगळी मंडळी होती, त्यांना आम्ही भेटले तेव्हा तुम्ही होता तेव्हा त्यांच्याला. मग आम्ही सगळे जे तरुण मंडळी होतो, जे स्वामी ते आणि आम्ही बसलो होतो. मला असं वाटतं त्याचे फोटो वगैरे नसावेत पण आपल्याकडे नाही आहे, ते शेतामध्ये काढलेले तर झोपडीत काढलेले आपण, आणि आम्ही असे सगळे बसलो. तसं त्याने खूप खूप सुंदर ते बोलले स्वामीजींबद्दल, त्याला अतिशय प्रेम होतं. ते असं म्हणाले की परमार्थामध्ये पण खूप भोंगळपणा जो असतो किंवा कसे आचरण आणि विचार, विचार आणि आचार यांचा संगम असलेले असे खूप मोठे महात्मा आहेत ते, म्हणून स्वामीजींच्या विषयी त्यांना खूप प्रेम आणि आदर होता. आणि जेव्हा जेव्हा मी येत असायची इकडे आणि गेल्यानंतर त्यांच्याशी बोलत असायची, मग माझ्याकडे जी पत्र यायची त्याच्यात पण स्वामीजींच्या बद्दल लिहिले असायचं, मग मी स्वामींकडे आले की बोलायचे, म्हणजे आल्यानंतर स्वामीजींकडे 5 मिनिटं त्यांचा विषय व्हायचा आणि त्यांच्याकडे गेल्यावर 5 मिनिटं कळवायला स्वामीजींच्या विषयी मी बोलत असायची त्यांच्याजवळ. असं त्यांचं एकमेकांशी फारसं न भेट होता सुद्धा खूप बोलणं होत असायचं. मग त्याच्यानंतर एकदा पुण्याला ते आले, मला वाटतं कुठे कार्यक्रम होता तो रेणुका स्वरूप लागला, तर 70वा वाढदिवस स्वामीजींचा. मग इथे आल्यानंतर त्यांचं एक व्याख्यान आहे, मी पूर्वी पुण्यामध्ये आले आणि त्यांचं जर व्याख्यान कुठे असेल तर ते चुकवत नसायची, पण आपला कार्यक्रम होता आणि त्याच्या नुकता आधीच सरांचा व्याख्यानाचा कार्यक्रम होता, तर मी सहज म्हटलं की आपण असे विचार होत्या की आमचा असा कार्यक्रम आहे
अचानक
अचानक, तर तुम्ही याल का? तर ते म्हणाले फक्त एवढंच करा की तिथे मी अचानक जाणार आहे, मी असा कधी जात नाही खरं म्हणजे, पण तिथे तुम्ही सांगून ठेवा, म्हणजे मी येतो आहे, तुमचे जे कोण असते व्यवस्थापक कदाचित मला आज सोडणार पण नाही कोणी, म्हटलं असं होणार नाही स्वामीजी सर. पण मग मी त्याला सांगितलं, मग दारावरती आम्ही सगळेजण यांच्याबरोबर थांबले आणि आम्ही तिथे व्यवस्था केलीच होती, तिथे ते आले. मला वाटतं त्याला शिक्षण काय आपण ते चिपळूणकर आल्याचं का आपल्याकडे तुमचं बोलणं होतं त्यावेळेला, हा असं काहीतरी होतं त्यावेळेला. मग ते आले, स्वामीजी बोलत असताना वगैरे थांबले, म्हणजे आपला कार्यक्रम मध्ये थांबवला, त्यांनाही बोलायला लावलं आणि नंतर मग आपले स्वामी बोलत असतानाही त्यांनी त्याचा उल्लेख करून यांचं नाव घेऊन कसं कसं इथली मुलं तयार झालेली आहेत, कसे त्यांचे विचार आहेत, त्याच्यावरून त्यांची उंची कळते आपल्याला, असं या पद्धतीनं मला वाटतं आपल्या आठवणींच्यामध्ये ते दिलेलं आहे सगळं. अशा पद्धतीनं म्हणजे इथे येणारी तरुण मंडळी ही अतिशय योग्य मार्गावरती आहेत, नाही तर एरवी खूप परमार्थाच्या प्रांगणामध्ये जी जी मंडळी वावरतात त्यांच्याबद्दल बऱ्याचदा त्यांच्या एक विकल्प त्यांच्या मनामध्ये असायचे, त्यांनी पाहिलेलं असेल काय ऐकलेलं असेल वगैरे, पण स्वामीजींच्या बाबतीमध्ये मात्र ते अतिशय प्रेमानं त्या ठिकाणी वावरत असायचे. आणि अनुग्रह घेतला वगैरे असं आपण म्हणू शकणार नाही, पण स्वामीजींचा अनुग्रह त्यांना सहजच लाभलेला होता. बारामतीमध्ये महावीर भवनला आले होते तेव्हाही ते आले होते, तर खत्रींकडे आपण त्यांना नेलं होतं तेव्हाही ते एकमेकांशी चांगले बोलत होते अगदी छानच. मग तेव्हा स्वामीजींना असं विचारलं होतं सहज की तुम्ही जे म्हणता ना आपण की ट्रान्समध्ये जातात ही मंडळी सगळी, सरे बसलेले होते, शेजारी स्वामीजी होते, काही मंडळी समोर बसलेली होती ती त्यांनी पाहिली. आणि मग मी स्वामीजींना सहज असं म्हटलं की हे ट्रान्समध्ये जे जातात ते आपोआपच जातात काही तुम्ही प्रयत्न करतात कारण स्वामीजी कुणाकुणाला असं करत असायचे कुणाला खूप असं करायचे आणि मग ती व्यक्ती आपल्याला वेगळ्या अवस्थेमध्ये दिसायची. तर स्वामीजी म्हणाले की ट्रान्समध्ये जातातही आणि मीही असं आवर्जून म्हणजे संकल्प करूनही करतो अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. आणि मग तेव्हाही ते दोघे जण बोलत होते. अर्थात आम्ही त्यावेळेला इतके सुज्ञ नव्हतो की बाबा त्यांचं बोलणं आहे ते जरा आपण त्यावेळेला लिहून ठेवावं करावं असं काही ते घडलं गेलं नाही. पण त्यांच्या खूप मुलाखती आणि माझ्याजवळही त्यांची जी पत्रं यायची त्याच्यामध्ये स्वामीजींच्याबद्दल खूप प्रेमाने आणि आदराने लिहित असायचे. आणि मला असं म्हणायचे तुम्ही खूप योग्य जागी गेलेले आहात म्हणून मला खूप आनंद आहे. तेव्हा सतत म्हणजे मला आता त्यांनी देह ठेवल्यानंतर नंतरही जेव्हा जेव्हा त्यांचे काही विचार येतात त्यांची व्याख्यानं असतात युट्यूबवर आपण वगैरे बघतो तर अगदी ते पुढ्यामध्ये आहेत असं वाटतं. म्हणजे माझ्या जीवनाला कलाटणी देत असताना अनेकदा या पद्धतीनं कसा विकास करावा कोणत्या संकटात काय करावं हे जसं प्राचार्यांनी मला स्वतः जातीनिशी मदत करून केलं तसंच पुढे स्वामीजींकडे त्यांनी मला सोपवलं असं मला वाटतं. आणि या दोघांच्याही प्रेमळ सहवासामध्ये माझ्या जीवनाचा खूप विकास मला साधता आला त्यांच्या आशीर्वादानं दोघांच्याही. म्हणजे मी नकळत मला या अध्यात्माच्या क्षेत्रात असूनही मी प्राचार्यांना माझे गुरु मानत होते. फक्त थोडीशी संकल्पना बदलून पुढे स्वामीजी हे माझे गुरु पण हे दोघेही मला अत्यंत आदराच्या स्थानावरती आणि प्रेमळ पित्याचं प्रेम ज्याला म्हणतात जसं तशा पद्धतीने ह्या दोघांनी खूप प्रेम दिलं. आणि स्वतः आपले स्वामी त्या परिसरात वावरत असल्यामुळे त्यांना हे माहीत होतं की त्यांचं प्रेम मिळवणं तसं खरं फार कठीण होतं. पण हा योगायोग असेल काही फार काही माझी पात्रता होती असं नाही मी काही केलं असं नाही पण पूर्वजन्मीचं काही सुकृत असतं की तिथे आपल्या गाठी पडतात तशा पद्धतीनं त्यांनी मला खूप स्नेह दिला आणि पुढे स्वामीजींकडे सोपवलं. आणि मग मी प्राचार्यांच्याकडे तशी जाणं थोडंसं कमी होत राहिलं माझं पण त्यांच्याकडे हे सगळे निरोप म्हणा बोलणं म्हणा पोचत असायचं. मग स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर सुद्धा त्यांच्या माझ्या भेटी होत राहिल्या पण थोडंसं कमी अंतर झालं. पण मला ही पोकळी जी होती ती स्वामीजींनी भरून काढली त्यामुळे पुढे तसं जाणवलं नाही. तेही दुःख ज्याला म्हणतो आपण ते पेलल्यासारखं झालं. आज ही संधी मला स्वामीजींनी दिली त्यामुळे पुन्हा एकदा मी त्या फलत्यांच्या परिसरामध्ये स्वामीजींच्या आणि सरांच्या सहवासामध्ये गेले आणि हा आनंद पूर्ण प्रत्ययाचा आनंद ज्याला म्हणतो तसा मला लाभला. हा योगायोग आजच्या गुरुवारी होता बहुतेक आणि म्हणून मी इथे आले. आपल्या सगळ्यांना नमस्कार.
प्राचार्य शिवाजीराव भोसल्यांची मुक्तीगाथा महामानवाची या नावानेच प्रवचन 3 दिवस बारामतीला शेखर तुलाही आठवत असेल झाली आणि ती तेव्हा आलोट गर्दी ज्याला म्हणू अशा प्रकारे बारामतीत सगळ्यांनी ऐकली. त्यानंतर देखील एकनाथ महाराज तुकाराम महाराज समर्थ शिवाजी महाराज आणि विवेकानंद अशी 5 दिवस त्यांची बरोबर आहे खरे. योग्य अरविंदांची तर झालीच मुक्तीगाथा महामानवाची या नावाने अशी अशी व्याख्यानं त्यांची झाली. यामुळं मी देखील फार प्रभावित झालो. तेव्हा मी शिवाजीराव भोसल्यांना भेटण्यासाठी म्हणून गेलो फलटणला. चौकशी करत त्यांच्या घरी गेलो. मी त्यांना म्हटलं की मला गुरु करायचे आहेत. ते म्हणाले की मी गुरु नाही असं मला म्हणाले. तुला परमार्थामध्ये प्रगती करायची असेल तर गुरूंची आवश्यकता मात्र नक्की आहे पण गुरु हे तुला भेटतील म्हणाले तुझा जेव्हा योग येईल तेव्हा. पण गुरु भेटल्यावरच खरी प्रगती होते असं मला म्हणाले. शिवाजीराव भोसल्यांची भेट व्हावी असं शिवाजीराव भोसल्यांबद्दल फार आदरभाव मनात असल्यामुळं मला तीव्रतेने असं वाटायचं. आणि त्यांची भेट झाली ती मला रामकृष्ण आणि विद्यासागरांची जशी भेट झाली तशा प्रसंगासारखी वाटली. एकदा दोनदा ते दोघं बोलत असताना मी तिथं उपस्थितही होतो. ते फार सलगीनी एकमेकांशी बोलत असत आणि त्याच्यामध्ये विनोद देखील खूप सहज स्फूर्त असे विनोद होत असत. शिवाजीराव भोसले सहज विनोदी असं बोलत असत आणि स्वामीजीही तसाच उत्स्फूर्त प्रतिसाद देत असत. या हुरड्याचा जो कार्यक्रम झाला तेव्हा भवानीनगरच्या शाळेमध्ये त्यानंतर स्वामीजींचं प्रवचन, त्याच्या आधी शिवाजीराव भोसल्यांचं काही मनोगत असा कार्यक्रम झाला आणि त्या मनोगतामध्ये त्यांनी स्वामीजी ज्या प्रकारे परमार्थाचा प्रयोग करताहेत त्याबद्दल अतिशय प्रशंसोद्गार काढले आणि स्वामीजींना असं तिथं त्यांनी विचारलं की तुमचं जीवन घडलेलं आहे आणि तुम्ही शुद्ध विचारांचा प्रसार करता आहात, हे तुमच्या परीने चांगलं आहे पण माझी चिकित्सक वृत्ती आहे, चिकित्सक दृष्टी आहे, तुमच्याकडे येणाऱ्या श्रोत्यांमध्ये बदल झालेले श्रोते आहेत का असं ते स्वामीजींना म्हणाले. ज्यांची जीवन घडलेली आहेत असे किती आहेत असं अशा प्रकारचा एक सहज प्रश्न त्यांनी बोलता बोलता उपस्थित केला. त्याला तिरकसपणा नव्हता. त्याच्या उत्तरादाखल स्वामीजी बोलले तेव्हा स्वामीजींनी मला तिथं उभं केलं आणि अशी पुष्कळ मंडळी आहेत विजयला उभं केलं आणि प्रसंग सांगितले विजयच्या बाबतीतले की त्यांनी कशी व्यसनं त्याला आधी होती आणि ती व्यसनं त्याची सुकली आणि तो आता जिथं काम करतो आहे तिथं कसा स्वच्छ रीतीने काम करतो आहे, भ्रष्टाचार कुठलाही नसताना. आणि माझ्याही जीवनातले बँकेमध्ये असणारे असे एक दोन प्रसंग सांगितले. शिवाजीराव भोसले तसे मला थेट फारसे ओळखत नव्हते, मात्र एकदा बारामतीला वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने पारितोषिक वितरणाकरता ते आलेले होते आणि त्यांच्या भोवती खूप गर्दी होती आणि ते प्रत्येक अशी विनोदानी काही ना काहीतरी बोलत होते. त्यांची अचानक माझ्यावर दृष्टी पडली आणि त्यांनी मला पुढे बोलवलं, म्हणाले की तुझं नाव काय? मी नाव सांगितलं आणि मग कोणाला तरी शेजारी कोणी प्राध्यापक होते त्यांना ते म्हणाले की मी बराच वेळ पाहतो आहे, हा मुलगा फार उत्सुकतेने माझ्याकडे पाहत होता, उभा होता, म्हणून मी याला पुढे बोलवलं, काय करतोस तू? मी सांगितलं मी कॉलेजमध्ये कोणत्या फॅकल्टीला आहेस. मी म्हटलं मी कॉमर्सला आहे. तर ते म्हणाले कॉमर्सला आहेस आणि इतका शांत, असं मला म्हणाले. आणि मग त्यांनी विषय बदलला. ते म्हणाले की कॉमर्सला जाणारी मुलं मॅक्झिमम टार्गेटपणा करतात, दंगा करतात, याचं कारण तो कोर्सच इतका हलका फुलका आहे की त्यांना जरा लोड देण्याची गरज आहे. सायन्सच्या मुलांना तशा प्रकारे अवधीच मिळत नाही. असं करून ते परत माझ्याकडे वळून म्हणाले की तू काही करतोस का, ध्यानाला वगैरे बसतोस का? तर मी बसतो असं म्हटलं आणि त्याच्यावरून ते परत विवेकानंद कसं ध्यान करत असत वगैरे असं विषयांतर करून ते आजूबाजूच्या लोकांशी बोलत होते. ही माझी आणि शिवाजीरावांची झालेली पहिली भेट होती. दुसऱ्या वेळेला मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा त्यांनी मला ओळखलं नव्हतं, आपली झालेली भेट आधीची असं अशा प्रकारे त्यांनी ओळखलं नव्हतं. ते स्वामीजींकडे प्रत्येक वेळेला येत असत आणि एका माझ्या भाषणाचं त्यांनी कौतुकही केलेलं होतं, पण त्यांचा जो शिस्तीचा स्वभाव होता त्यामुळं विशेष रीतीने सलगी माझी कधी त्यांच्याबरोबर झाली असं झालं नाही. आणि नंतर पुण्यात स्वामीजींकडे जायला लागल्यानंतर आणि शिवाजीराव भोसले बारामती सुटल्यामुळं तसे कमीच परिचयाच्या अंगाने असं झालं. पण नंतर स्वामीजी 2003 साली आम्ही पंढरपूरला जाताना मुद्दाम गेलो होतो शिवाजीरावांकडे, आमंत्रण देण्यासाठी म्हणून शिवाजीराव भोसल्यांकडे आम्ही गेलो होतो. काही जण फलटणलाच, फलटणच्या जवळ ते कुठे राहत होते तिथं. स्वामीजींवर त्यांनी काही बोलावं, आपण इथं जे पारायण केलं 2007 साली त्याच्याकरता वक्ते ठरवण्याचं आमचं चाललेलं होतं. तर शिवाजीराव भोसल्यांनी आनंदाने येईन असं सांगितलं. प्रत्यक्षात ते येऊ शकले नाहीत. त्या वर्षी उन्हाळा इतका कडक होता की म्हणजे पुण्यात देखील साधारण 40-41 असं टेम्परेचर असायचं. आता 40 टेम्परेचरचं पुण्याला काही वाटत नाही बरं का. तेव्हाच मी सांगतोय की त्यांचा त्या दिवशी सकाळी फोन आला की मला उन्हाळ्याचा त्रास होतोय आणि मी नाही येऊ शकणार. मग डॉक्टर हवी सरदेसाईंना विनंती केली आणि ते येऊन आपल्या कार्यक्रमात तेव्हा बोललेले होते. असं झालं होतं. तुमच्या घरी काळे बुवा, गणपत बुवा काळे. हो आयुष्यात येणाऱ्या दुःखाच्या प्रसंगामध्ये सद्गुरूंचे सद्गुरूंचे भगवंताचे आर्ततेने स्मरण होत राहते. भक्तीची भावना अधिकाधिक तीव्र होते. परंतु हेच दुःख ध्यानाच्या वेळी मात्र अडथळा बनते आहे. दुःख काळजी यामुळे मनाला व्यग्रता येते आहे. त्यामुळे ध्यानकाळी साक्षीत्व ठेवणे खूप कठीण जाते आहे. अशा वेळी साधकाने काय करावे. एका किमान पातळीपर्यंत आपल्याला व आपल्या परिवाराला व्यावहारिक स्थैर्य व सुख असू दे. निदान पक्षी सतत एका पाठोपाठ एक दुःखाचे प्रसंग येऊ नयेत अशी प्रार्थना सद्गुरूंकडे करावी का. मुलाबाळांचे हाल होताना बघून सुद्धा भगवत भजनामध्ये रंगून जाणाऱ्या श्री तुकाराम महाराज आणि इतर कितीतरी संतांच्या साधकांच्या गोष्टी ऐकल्या की वाटते आपली शक्ती म्हणजे सहनशक्ती फारच कमी पडते आहे. प्रपंचामधील काळजीच्या प्रसंगांमुळे लगेचच व्यग्रता येते आहे. या विचारामुळे अधिक तगमग होते आहे. काय करावे, कृपया मार्गदर्शन कराल का, असा प्रश्न विचारलेला आहे. दुःखाच्या प्रसंगामध्ये सद्गुरूंचं भगवंतांचं आर्ततेने स्मरण होत राहतं, भक्तीची भावना अधिकाधिक तीव्र होते. दुःखाच्या वेळेला दुःखातून सुटण्यासाठी आर्ततेने हाका मारणं, भगवंताला नाम घेणं आणि आर्ततेने नाम घेणं असा एक मार्ग नक्की आहे. मानसशास्त्रीय दृष्ट्या देखील आपण आर्ततेने हाक मारल्यामुळे मोकळे होतो. नामस्मरण जर आर्ततेने केलं, आर्तता त्या नामस्मरणामध्ये सहज येईल. पण कधी कधी ती आर्तता हे दुःख आहे म्हणून हाक मारणं अशी असते. अशा वेळेला कोणत्याही भावनेचा जर अति उत्कर्ष झाला, जसं दुःखाच्या आर्ततेच्या भावनेचा अति उत्कर्ष झाला की त्या उत्कर्षानंतर ती भावना शमते दुःखाची, आणि शांती लाभते. भगवत नामानंतर जी शांती लाभते तर ती देखील आर्ततेचा जेव्हा उत्कर्ष बिंदू येतो त्या एका उत्कर्ष बिंदू नंतर दुःखाची आर्तता कमी कमी होत शांती लाभल्याचा प्रत्यय अनेक साधकांनी घेतलेला आहे, मी देखील घेतलेला आहे. म्हणून दुःखाच्या वेळेला आर्ततेनी हाक मारणं देखील स्वाभाविक आहे. आणि जसं टेन्शन रिलीज होतं, प्रेशर कुकर मधली वाफ जशी सुटते, तर तशा प्रकारची भावना होऊन आपलं सगळं दडपण कमी झाल्याची आणि ईश्वराच्या कृपेने कमी झाल्याची अशी प्रतीती देखील साधकाला येते. आता ते असं म्हणतात की हीच गोष्ट ध्यानाच्या वेळेला मात्र साक्षीत्व राखण्याच्या कामी येत नाही. पण तुम्हाला मी असं सांगतो की ध्यानाच्या वेळेला देखील साक्षीत्व न राखलं जाता दुःखाचा जो प्रसंग आहे तो वारंवार समोर यायला सुरुवात होते. असं स्वाभाविक घडतं. त्या दुःखातून सुटका होत नाही. आणि ध्यानाच्या वेळेला देखील ध्यानाला बसलेले आपण आणि दुःखाचा तो प्रसंग वारंवार आठवणं आणि परत परत आपण ध्यानाला बसलेले आहोत अशी आठवण येणं आणि आपण साक्षीत्व राखण्याच्याऐवजी दुःखाच्या प्रसंगामध्ये बुडून जातो आहोत असं मी आणि दुःखाचा प्रसंग या दोन्हीकडे व्यवधान जर राहायला सुरुवात झाली तर आपण तिरोहित होऊन जातो. ध्यानाच्या वेळेला म्हणजे साक्षीत्व न जमता देखील अचानक शांतीचा लाभ मिळू शकतो, मात्र धैर्याने बसलं पाहिजे. एवढंच नव्हे, दुःखच नाही, मी प्रत्येक विकाराबद्दल सांगतोय, प्रत्येक विकाराच्या अति उत्कर्षानंतर त्याचं शमन अपेक्षित आहे आणि ते घडतच. फक्त ते तितक्या टोकाला जात नाही, त्याच्याऐवजी ध्यानामध्ये जर काही होत असेल तर त्या दुःखातून बाहेर येण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न होतो, ते चुकतं. व्यवसायामध्ये काहीतरी अडचण आहे तर त्या अडचणीमुळे आपलं होणारं नुकसान एवढाच जर विचार असेल तर त्याच्यातून सुटका होते. पण त्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न झाला की विचाराची अविरत साखळी सुरू होते. म्हणून आपलं होणारं नुकसान व्यवसायाच्या दरम्यान आणि त्या नुकसानीचा आपल्यावर होणारा परिणाम म्हणून आपण अडचणीत येणार हाच विचार जर सातत्याने येत असेल एखाद्याच्या चित्तामध्ये तर आपण आणि नुकसान या दोन गोष्टीमध्ये फिरणारा अचानक बाजूला होतो मी आणि त्याला शांती सुखाचा प्रत्यय येऊ शकतो. कामभावनेचा देखील अतिरेक असं म्हणतात की तोही शांतीला नेऊन पोहोचवतो. ध्यानामध्ये प्रत्येक विकाराचं शमन होऊ शकतं. क्रोधाच्या विकाराचं शमन ध्यानामध्ये होऊ शकतं, दुःखाचं शमन ध्यानामध्ये होऊ शकतं. फक्त तुम्ही त्या दुःखाच्या टोकाला गेला पाहिजेत. मी आशा करता हे सांगतोय की तुम्हाला साक्षीत्व जमत नाहीये दुःखाच्यामुळं, तर दुःखाच्या भावनेमध्येच बुडून जा. तुम्ही फार काळ बुडू शकत नाही. तुम्ही आणि दुःख हे तसं पाहायचं झालं तर विजातीय गोष्ट असल्यामुळे दुःख बाजूला होतं आणि तुम्ही आत्मरूपच होता. तुम्ही आत्मरूप असणं ही वस्तुस्थिती आहे. जीव हा मुळातच आनंद स्वरूप आहे. असं असल्यामुळं कुठल्याही विकाराचा टिकाव ध्यानामध्ये लागत नाही. त्याच्यासाठी मात्र जेवढं धैर्य पाहिजे तेवढं धैर्य, म्हणजे त्याच्यावर मार्ग शोधण्याचा प्रयत्न मुळीच करू नका. दुःख 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 आणि दुःख असं असेल तर त्या दुःखातून तुम्ही बाजूला होता. क्रोध 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 आणि क्रोध असेल तर क्रोधातून बाजूला होता. काम 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 आणि काम असेल तर कामातून बाजूला होता, तुम्ही फार काळ टिकू शकत नाही, फार काळ राहू शकत नाही। तुलनेने अर्धा पाऊण तास म्हणजे फार मोठी गोष्ट नाही, एखाद्याच्या बाबत एक तास म्हणजेही फार मोठी गोष्ट नाही। या दुःखाच्या भावनेमध्ये अजून राहा, ध्यानामध्ये मुद्दाम राहू नका, तुम्ही आहातच, तसंच टिकून राहा। त्याचं शमन झाल्याखेरीज राहत नाही, त्याचं शमन होतच। नामामध्ये आर्ततेने हाक मारल्याबरोबर शमन होतं, पण कालांतराने होतं। ती कोणाची गोष्ट सांगितली आहे ती आपल्या व्यवसायाच्या चिंतनामध्ये निमग्न असणारी पिंगला का, ती वेश्या होती आणि ती मोठ्या अतिशय आर्त झाली स्वतःच्या जीवनाबद्दल। आज आपलं कसं होईल, आज आपल्याकडे कोणी येईल का नाही येणार, या विचारामुळं आणि तिला आर्तता प्राप्त झाली आणि ती तिच्या पिंजऱ्यात पोपट होता, त्या पोपटाला राघव असं म्हणायची आणि त्याला ती हाक मारायला लागली। आणि त्या हाकेतून खरं म्हणजे व्यावसायिक चिंतनांनी निमग्न झालेली आणि आर्त झालेली, हळूहळू ती राघवाला इतकी हाका मारायला लागली, तिथं दुसरं कोणीच नव्हतं, तो पोपटच फक्त होता, की ती हाका मारत असताना ती व्यावसायिक चिंतनाचाही विसर पडून फक्त दुःखाचं स्मरण झालं। आणि नंतर त्या दुःखानी आर्तता इतकी वाढली तिची आणि हाक मारण्याचं प्रमाणही तिचं इतकं वाढलं की नंतर फक्त हाकच शिल्लक राहिली, दुःखही नाहीसं झालं आणि तिच्यावर भगवंतांनी अनुग्रह केला, अशी पुराणांतरी कथा आहे। त्याचंही मर्म हेच आहे, कंसाला देखील भयसंभ्रमामुळं त्याचीच प्राप्ती झाली, गोपींना कामामुळं त्याची प्राप्ती झाली, शिशुपालाला वैरामुळं त्याची प्राप्ती झाली, कुंतीला दुःखामुळं त्याची प्राप्ती झाली। दुःख देखील मग खूप टोकाला नेऊन पोचवा, वैर देखील टोकाला नेऊन पोचवा। त्याला कंसाला जळी स्थळी काष्ठी पाषाणी असं म्हणतात की कृष्णाशिवाय काही सुचेन असं झालं, तो कधीतरी येणार आणि मारणार असं त्याला वाटायला लागलं। त्यामुळे त्यांनी मरण ओढून घेतलं, त्यांनी अक्रूराला पाठवलं, या भीतीपेक्षा तो आलेला बरा, त्याचा बंदोबस्त करू असं त्याला वाटायला लागलं। आणि प्रत्यक्षतः या सगळ्यांना त्यांच्या विकारामुळे मुक्ती मिळाली, त्यामुळे दुःखाची आणि मुलाबाळांच्या या ज्या चिंता आहेत त्या राहणारच, कारण मुलाबाळांचं सुख समाधान या त्यांच्या नशिबावर त्यांच्या कर्मावर अवलंबून आहेत। तुम्ही त्यांची संपूर्ण काळजी जरी केली तरी देखील त्यांची कर्म आणि त्यांचं नशीब बदलू शकत नाही, पण तुम्ही काळजी करताना तुम्ही मात्र काळजीच्या टोकाला जर गेलात तर सुटू शकता। तुकाराम महाराजांचं इथं सांगितलेलं आहे, पण आपल्याला तुकाराम महाराजांचंही संपूर्ण चरित्र आपल्या देशामध्ये डॉक्युमेंटेशन नाहीये। त्यांनी जे अभंग लिहिले त्या अभंगामुळे तुकाराम महाराज आपल्याला माहीत आहेत, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमुळे माहीत आहेत, नाहीतर एकनाथ महाराज जेव्हा शोधायला गेले तेव्हा आळंदीत कोणाला सांगता येत नव्हतं की इथं समाधी कुठं आहे, त्यांनी वर्णनावरून तिथं ती समाधी शोधून काढली। म्हणून ज्या भाकड कथा खूप आहेत संतांच्या बाबत असलेल्या, भाकड कथा याचा अर्थ तुम्हाला आम्हाला प्रेरणा मिळाव्या म्हणून कोणीतरी कल्पनेने लिहून काढलेल्या, त्या सगळ्या खऱ्या नाहीयेत। तुकाराम महाराजांचं जे चरित्र आहे त्या चरित्रामध्ये त्यांना किती टोकाचं दुःख झालं असेल आणि कदाचित दुःखामुळे निवृत्ती झाली असेल, दुःखाची, असंही झालं असेल. तुम्ही एखादा सांसारिक मनुष्य लक्षात घ्या की संसारामुळे पिडलेला, ज्याच्या मांडीवर मुलं अन्न अन्न करत गेली, तर तो हे सगळं टाकून भंडारा डोंगरावर जाऊन बसतो आणि ज्ञान प्राप्त करतो, हे तुमच्या आमच्या प्रेरणेकरताही कदाचित लिहिलं असेल. मलाही नीट माहीत नाहीये, कोणालाच माहीत नाहीये असं मी म्हणेन. पण आर्ततेने हाक मारण्यामुळेच ते झालं असेल असं मी म्हणतो. त्या आर्ततेमुळं आणि त्यांचं जे श्रवण होतं, जबरदस्त श्रवण होतं, आणि एकनाथी भागवताची पारायणं त्यांनी केलेली होती, यामुळे त्यांच्या चित्तात विवेक निर्माण झाला असणार. पण कोणत्याही एका विकाराचा जर अति उत्कर्ष झाला आणि उत्कलन बिंदू जसा असतो तिथपर्यंत पोहोचला, तर तो विकार नाहीसा होतो. आपण मध्ये असतो, तितक्या टोकाला आपण जाऊ इच्छित नाही, असं असल्यामुळं त्यामुळं आपल्याला मग ध्यान कसं जमणार असं वाटायला लागतं. मी हे अनुभव घेऊन बोलतो आहे. माझ्या जीवनामध्ये एक असा काळ आला की 8-10 महिने माझं एक लग्न ठरलं आणि मोडलं, आणि त्याचा खरं जर पाहायचं झालं तर त्यांनी माझा अभिमान दुखावला गेला, माझ्या अंतरात्म्याचा अपमान झाल्यासारखं मला वाटलं. बाहेर तर अपमान झालाच, आणि काही केल्या मी ते विसरू शकत नव्हतो ध्यानाला बसल्यावर, पण ध्यानातच त्याचं परिमार्जन होत होतं. बाकी दिवसभर त्याची चिंता जरी राहिली तरी देखील, किंवा झालेल्या अपमानाची सळ जरी राहिली तरी, ध्यानात ते निरस्त होत होतं. मी ध्यानामध्ये सगळं बाजूला सारू शकत होतो. ध्यानामध्ये हे बाजूला जातच जातं असं मी तुम्हाला नक्की सांगतो. ध्यानामध्ये हे बाजूला जातं, दुःख कितीही टोकाचं असलं तरी ध्यानामध्ये बाजूला जातं. मात्र त्याच्यावर सोल्युशन शोधू नका ध्यानामध्ये, तर दुःखाचं कडेल उठू दे. दुःख आहे, दुःख आहे, दुःख आहे आणि दुःख आहे, इतकंच राहू देत. आणि साक्षी राहता येत नाही तर नका राहू. त्या विचाराशी कितीही एकरूप झालात तरी तुम्ही कधीच एकरूप नसता. तुम्ही खेडेगावात जर गेलात तर तुम्हाला लक्षात येईल की तिथल्या बायका गोठ्यातलं जे शेण असतं ते गौऱ्या म्हणून थापतात भिंतीवर, आणि ती गौरी वाळली की पडलीच पाहिजे खाली, ती कधीच भिंतीला कायम चिकटून राहत नाही. तसं दुःख देखील तुम्हाला कायम चिकटून राहूच शकत नाही, क्रोध देखील तुम्हाला कायमचा चिकटून राहूच शकत नाही, तो गळून पडल्याखेरीज राहणार नाही. त्यामुळं भगवत भजनामध्ये रंगून जाणाऱ्या तुकाराम महाराज आणि इतर कितीतरी संतांच्या साधकांच्या गोष्टी ऐकल्या की वाटते आपली शक्ती फारच कमी पडते आहे. त्यांचीही शक्ती कमी पडली, त्यांची शक्ती कमी पडली, त्यांनी हाक मारली, त्यांची शक्ती कमी पडली, ते त्याच्यामध्ये बुडून गेले, बाजूला झाले. आपल्याला सुखच हवं आहे कोणत्याही, म्हणजे वेगवेगळ्या वेळेला तर अगदी पारमार्थिक मनुष्य सोडून द्या, इतरही काही ठिकाणी तर व्यक्ती गेल्यावर काय कुठला दिवस तो 14वा 13वा काय म्हणतात, तेव्हा काही काही समाज असे आहेत की त्या समाजामध्ये लोकांना बोलून पक्वांना आणि गोडधोड ते, आणि त्यांचा समज असा आहे. मी गेलो तो, मला बोलवलं होतं म्हणून, तर ते म्हणाले की दुःख जे आहे त्याच्यातून सुखात येण्याचा आजचा दिवस आहे. कालपर्यंत रडणारा नाही, आता पक्वांना करायची, नातेवाईकांना मित्रमंडळींना बोलवायचं आणि जेवायचं, याचं कारण वडिलांना विसरायची इच्छा नसते, आईलाही विसरायची इच्छा नसते, दुःखात बुडून राहण्याची इच्छा नसते. आता या दुःखातून बाहेर यायचे हा विवेक करण्याची इच्छा असते. ते पक्वान्न खाऊन ते साजरे करतात, तुम्ही ध्यानाला बसून साजरे करा. काही समाज इतके सोज्वळ आहेत की ते इतकी मोठी मोठी पक्वान्न जेवणावळी घालणार नाहीत, पण मग ते पूजा सुरू करतात. 10 दिवस झाले, आता पूजा सुरू करा, आपले व्यवहार सुरू करा असं करतात. पण याच्यामध्ये हेच तंत्र आहे की त्या दुःखातून आता बाहेर या. हे जर सामान्य सांसारिकांकरता असेल तर, आणि इतके मृत्यूसारखे प्रसंग नाहीयेत, अडचणीचे प्रसंग आहेत. एका परीने विवेक करावा की ते त्यांचं जीवन, आणि दुसरं म्हणजे त्यांचं जीवन आपल्याला बांधलेलं असल्यामुळं आपल्याला संबंधित काही दुःख होणारच हे गृहितच धरा. मुलाबाळांची दुःख काही प्रमाणात आपल्याला होणारच ना. तुम्ही तोडू शकत नाही त्यांना. तुकाराम महाराजांना झालं नाही असं तुम्ही कसं ठरवू शकता? असं होऊ नाही शकत. त्यामुळे ही दुःख होणार. आता त्यांना सुख मिळावं अशी इच्छाही असणार. दुःखच त्यांना असू देत मी ते जर आठवलं तर मुलांच्या दुःखाचे जसे दिवस असतात तसे मुलांचे सुखाचे दिवस देखील आपण सुखाने साजरे केलेले असतात. सुखाचे आणि दुःखाचेच धागे एकमेकांवर चढत वस्त्र विणलेलं आहे, त्याला काय करणार? तीच मुलं कधीतरी म्हणतात की आहे या परिस्थितीत आता माझं चांगलं चाललंय, तेव्हा आपल्यालाही बरं वाटतं, छान मस्त चांगलं चाललंय. परत महिन्या 2 महिन्यांनी म्हणतात तसं नव्हतं, मी जरी तसं म्हटलेलं असलं तरी आता थोडंसं माझं मला असं वाटायला लागलंय. आपल्यालाही ते दुःखाचा स्पर्श होतो, चालायचंच असं मी म्हणेन. म्हणून इतक्या साध्या गोष्टींना, ज्या साध्या असतात सुखाच्या वेळेला त्याच साध्या होऊन जातात, दुःखाच्या वेळेला त्याच अवघड होऊन जातात. तर विवेकच करावा आपण, आणि विवेकानी या गोष्टीला तोंड द्यावं. स्वामीजी असं म्हणत असत, असा स्वामीजींना प्रश्न विचारला कोणी तर स्वामीजी असं म्हणत असत की अशा वेळेला आर्त त्यांनी हाक मारा. प्रल्हादानी मारली, ध्रुवानी मारली, हाक आर्ततेने मारणं हा खूप चांगला उपाय आहे. तुलनेनी ध्यानाचा उपाय दूरचा आहे असं मी म्हणेन, कारण हा प्रत्येकाला त्यावेळेला जमतो असं नाही. पण गुरुपदिष्ठ ध्यान मग थोडं एक करा अर्धा तास, आणि आर्ततेने हाक मारा तरी देखील तुम्ही बाहेर पडाल. आणि ध्यानानी बाहेर पडलं जातं याचा मला अनुभव आहेच. हेही होऊ शकतं. प्रपंचातील काळजीच्या प्रसंगामुळे लगेचच व्यग्रता येते आहे, या विचारामुळे अधिक तगमग होते आहे, ही तगमग दूर होते, काळ हा त्याला उपाय आहे. ही मंडळी थोडी त्याच्यातून मुलं बाळं बाहेर पडली की देखील तुम्ही सुटाल. पण मुलं बाळं बाहेर पडल्यावर सुटणं म्हणजे सुखात जाणं, बाकी काही नाही. आता त्यांचं चांगलं चाललंय, सुखात जाणं, त्या सुखाचं दुःख जसं टोचतं तसं सुख असं त्रासदायक स्पर्श करत नाही, अनुकूल वेदना देतं, तेव्हा आपल्याला वाटतं की हे छान चाललेलं आहे. आणि तेव्हाचा परमार्थही छान चालल्यासारखा भासतो. दुःखाच्या वेळेला परमार्थाच्या वेळेला देखील जरा थोडी अडचण आल्यासारखं वाटतं, पण आपण परमार्थ करतच हे सुखाचे आणि दुःखाचे प्रसंग सोडवायचे आहेत. हरिओम तत्सत. एक अर्धा मिनिट शांत आपण बसू. हरी 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 स्वामी जी स्वामी जी राम 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 बोला कुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।